सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। तो जी आज मैंने आपसे पूछा की काय हो तुम्हाला कुठला स्वयंपाक आवडतो, म्हणजे चुलीवरचा की गॅसवरचा। मला आपल्या एका छोट्या मित्राने कॉल केलाय, ऐकूया तो कोण आहे आणि काय म्हणतोय।
मी श्रिया शिंदे बोलतोय, मला चुलीवरचा स्वयंपाक आवडतो।
बर, काय तुमच्या घरी कशावर स्वयंपाक बनतो?
गॅसवरही बनतो आणि चुलीवर पण बनतो।
बर, चुलीवरच्या स्वयंपाक मध्ये तुला काय आवडतं, कुठली भाजी आवडते, काय आवडत तुला?
आधीपासून दोन वेळेस मी चुलीवरचा स्वयंपाक जेवतो।
काय
चुलीवरचे भाकर आणि दूध मला आवडते म्हणून माझी आजी मला कुछ करून खाऊ घालते।
अच्छा, आजी करते का?
हा, चुलीवर वांगे भाजून मला भरीत करून देते, मला आवडते म्हणून मला करून देते। गॅसवरच्या जेवणाला तेवढी चव नसते।
अच्छा,
तेवढी चव येत नाही म्हणून त्यापेक्षा जास्तीत जास्त चुलीवरचा स्वयंपाक जेवायला मला आवडतो।
पठ्याला आजीच्या हातचं वांग्याचं भरीत आवडतं, ते पण यु नो चुलीवरचं। चुलीवरचं स्वयंपाक की गॅसवरचं स्वयंपाक, तुमची आवड काय मला सांगा ना। फोन करायचा नंबर आहे माझा 9607007935। नांदेड नंबर नोट करून घ्या, 9607007935। हे गाणं आपकी वास आ रहा है स्त्री मूवीज से खमरिया, थोड्या वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफ एम। मैं हूँ अभिनीत आपके साथ, फटाफट कॉल करो और बचाते रहो।